सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये कालच्या आपण एका महत्वपूर्ण विषयासंदर्भात बोलत होतो. नाशिक मधली स्वच्छतागृह, नाशिक मध्ये अपेक्षा असणाऱ्या लोकांची म्हणजे अशा गोष्टींबद्दलची अपेक्षा की बाबा रे हे हा हा एरिया आहे आणि इथे स्वच्छतागृह असायला हवं. ह्या एरियामधली स्वच्छतागृह अजिबात व्यवस्थित नाही आहेत, स्वच्छ नाही आहेत, चांगली नाही आहेत. महिलांच्या काही महत्वपूर्ण समस्या होत्या आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज एक दिग्गज पर्सनॅलिटी आपल्यासोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये असणार आहे. डॉक्टर विजय त्यांचं नाव आहे, नाशिक महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय बेकाटे सर यांच्यासोबत थोड्याच वेळात बोलायला सुरुवात करणार आहोत. काही महत्वपूर्ण प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर रुद्र आहे तुमच्यासोबत, बजाते राहो.